अध्याय सात मा लड़का बहाय आपाल ये वचने मेले है या हटी अंगा एन आत्मा बादा खराब पुनापने चोखा कोईन एन देवा दाग दोईन आपे चोखा जीवन देवाल अर्पण कोता तुमा अमहाल तुमे मोना माला आम हाई कादा अन्याय को इहनाय एन कादाल बोगड़ावी हनाय एन कादाल ठोगाड़ हनाय तुम्हाल दोषी ठोरवा हटी आय या खुनाय कहा का माये पोईलाज अखला है का आमा तुम्हें आरे मोहू एन तुम्हें आरे जीव हो एको तुमा आमे मोनामा हेता माँ तुम्हाओ मोठो बोरसो है मान तुम्हें बदल खूब अभिमान है माँ पूरा समाधान जायला है आमहावो इनला बादा संकटा माय माँ मोन खूब खुशी को बोराय गोयला है कहा का आमा मासी दुनिया मा इना तोय भी आमे अंगाल आराम मिल नाय तेर आमहा चमकी ने संकट आते बा तकरार बान गड़ियो एन मोनामा मोठो दाक तेरी जो गौरवाह समाधान दे ते देवे तीता येने को आमे समाधान कोया एन फोकत त्या येने कोज नाही तर त्याल तुम्हें बदल जी समाधान जाईला ता त्या असने भी आमे समाधान कोया कहा का तुमा मा येना कोले उतवाळे वाट येथे ई मान हुमजा ते को जो जाईल्यो गोठे को तुम्हाल कोला दुख जाया ई हुमजा तुम्हे मा वोर्यो बोरसो एन खोरी माया हुमजी तवे आय खूब खुशी जायो कहा का जरी मा कागळे को तुम्हाल दुखी कोया तरी मान ये गोठे पोस्तावो ओनाय मान पोस्तावो जाईलो तो खोरो कहा का त्या कागळे कोई थोड़ा वेळ तेरी तुम्हाय दुख कोयेल एहको मान देखाई है तेरी आमी माँ मोन खुशी है तुम्हाल दुख जाया या हटी नाही ते दुखे कोई तुम्हा दुखी होईन देवा असे वोळ्या त्या हटी कहा का तुम्हाल देवा मोना प्रमाणे दुख जाया आमे असने कोहे भी गोठी माय तुम्हें नुकसान होनाय या हटी एहको जाया आफाय पापा पाने फिरवा एन जोलम जुग्या जीवनाल होदवा या हटी देव आफाओ दुखा वेळ या देहे दुखा वेळ येनी या हटी आपा नाराज होवा नाय एन दुखी होवा नाय दुनिया दुख मोत देहे कहा का देखा ई तुम्हे दुख देवा असने आता ये उकेज गोठे कोई तुम्हा माय कोली काळजी कोलो दोष दूर कोना कोली तेरी रोग कोलो तेरी दाख कोली तेरी उतवाळ कोली तेरी उहू कोली शिक्षा कोना उकेल उजबी या बाबत माय तुम्हा बादे रीतीये चोखे हेते ई तुम्हाय पोटवी देना माये तुम्हा लिख्या तेरी जे पाप कोया त्या हटी नाय एन जहा पाप जाय हा त्या हटी भी नाय ते देवा नोजरे माय तुम्हाल आमे बोदल जी काळजी है ते देवे आम्हाल देखाडवा ओढो मा लिखना खोरो विचार है या हटे आमे समाधान जायला है एन आमे समाधान जायला है ओलाज नाही ते खूब कोईन तीत खुशी जायो या हटे आमा भी खूबच खुशी जाय हा कहा का तुम्हे बाधा असने त्या मुना समाधान मिळा त्या मानपान केहको री ई माये त्याल तो इहिने निंगा अगला जाखेल एन तुम्हाय मान एठायना वेळ येनी नाय ओली निराशा कोई नाय तर आमा तुम्हे अरे बाद्यो गोठी खोरेपणे कोई बोल्या त्या प्रमाणे तिता अगला भी माये तुम्हे बोदेल हरा नाव काढेल ती भी खोरा ठोर्या तुम्हाय बिलकुल खोरे मने त्या मानपान कोयो त्या भाषण मोठी खुशी को ओना लेदा ए त्या ध्याना माये ना तोवे त्या तुम्हे वरी मोया खूबूज है एहको देखाय है माल बादे रीते तुम्हाव बोरसो है या हटी मा जीव खूब खुशी है।